या गणेशोत्सवाच्या अत्यंत उत्साहाच्या अशा दिवसांमध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये जो हा पाचवा रविवार आलेला आहे त्या दिवशी आपण नेहमीच्या आपल्या परिपाठाप्रमाणे ध्यान आणि सत्संग या कार्यक्रमाकरता एकत्र जमलेलो आहोत. हा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की सोनोपंत दांडेकर अध्यासन आणि स्वामी माधवनाथ भूत प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने असा घेतला जातो आणि या SP कॉलेजमध्ये घेतला जातो. प्राचार्य सोनोपंत दांडेकर हे या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून होऊन गेले, त्यामुळे एका तऱ्हेने या ठिकाणी या स्थळाला एक आध्यात्मिक असा स्पर्श निश्चित आहे. इथे जेव्हा प्रथम आपल्या मंडळाचा मोठा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा आणि वर्धापन दिनाचा घेतला गेला स्वामी माधवनाथांच्या काळामध्ये पहिला, त्या स्वामी माधवनाथ म्हणाले आता आपले सगळे उत्सव इथेच आपण करायचे. एका तऱ्हेने या स्थळाला जो प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांचा जो आध्यात्मिक स्पर्श आहे तो निश्चित प्रकारे जाणवून जातो. नामस्मरणाचे वेळी कधी कधी नाम थांबले जाते आणि ध्यानात बसावेसे वाटते, अशा वेळी नामस्मरण जबरदस्तीने चालू ठेवावे का की थोडा वेळ तसाच जाऊ द्यावा आणि नंतर पुन्हा नाम घ्यावे असा प्रश्न आहे. नामस्मरणाची साधना ही आपण ध्यानसाधनेला पूरक अशा दृष्टीने करत असतो. मी असं करता म्हणतो की इथे आपण मुख्यतः सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर नाथ संप्रदायामध्ये जी सोहम ध्यान साधना सद्गुरू सांगतात ती आपण त्यांच्याकडून समजून घेतो आणि मुख्य किंवा प्रमुख साधना ही सोहम ध्यान साधना म्हणून आपण करत असतो. पण कुठलीही साधना ही करत असताना आपण दिवसातून तीच साधना खूप वेळ खूप तास अशी करू शकत नाही. आणि याला एक दुसरं कारण असं आहे की आपल्या मनाला एका तऱ्हेने रुची वैचित्र्य असं पाहिजे असतं. सतत ध्यानच काय आणि परमार्थ ही हे क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये अनेक साधना सांगितल्या जातात. अनेक सद्गुरूंनी साधना करून अनेक साधना या सिद्ध केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नामस्मरण ही अशी एक सिद्ध केलेली अशी साधना आहे. त्यामुळे अशा ज्या सिद्ध केलेल्या अशा ज्या साधना आहेत त्याचा आपण एका तऱ्हेने साधनेला पूरक अशा दृष्टीने अवलंब करू शकतो. स्वामी माधवनाथजी देखील सांगायचे की ध्यान साधनेला पूरक म्हणून आपण नामस्मरण साधनेचा अवलंब करावा. नामस्मरण साधनेचं एक अतिशय चांगलं असं गोष्ट अशी आहे की नाम घेत असताना आपल्याला जसं भगवंताच्या निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण जसं त्याच्यामध्ये घडतं तसंच भगवंताच्या सगुण साकार अशा स्वरूपाचं देखील स्मरण त्याच्यामध्ये आपल्याला घडतं. भगवंत जसा निर्गुण निराकार आहे तसाच तो सगुण साकार देखील आहे. आणि सगुण साकार अशा परमात्मा जो आहे त्याची काही नामं आहेत, जसं श्रीराम, श्रीकृष्ण, दत्तात्रय असे जे अनेक जे अवतार होऊन गेले. आता जसं आपण सगुण साकार रूपामध्ये उपासना या दिवसांमध्ये करतो आहोत ते गणेशाचं रूप, अशा अनेक जे भगवंताचे अवतार होऊन गेले त्यांची नामं जेव्हा आपण त्याचं नामाचं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या सगुण साकार रूपाचं देखील स्मरण त्याच्यामध्ये आपल्याला होतं. आणि दुसरं असं होतं की सगुण नामस्मरण साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की नामामुळे आपल्याला भगवंताचं प्रेम निर्माण होतं. भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं ही गोष्ट फार अवघड आहे. त्यामुळे नामाने प्रेम निर्माण होतं आणि ध्यान साधनेमुळे ते निर्गुण निराकार अशा स्वरूपाशी आपल्याला एकरूपता साधता येते. अशा दोन्ही गोष्टी या दोन साधनेचा आपण अवलंब केला तर होत असतात. आता यांनी प्रश्न या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे की नामस्मरणाच्या वेळी कधी कधी नाम थांबले जाते आणि ध्यानात बसावेसे वाटते, अगदी स्वाभाविक ही गोष्ट आहे की हे जे कोणी साधकांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे ते ध्यान साधनेचा मुख्यत्वाने अवलंब करत आहे. ते निश्चित प्रकारे अनुग्रहित असे साधक आहेत, खाली नाव देखील त्यांनी दिलेलंच आहे, तो विभावरी टंकाय. टंकाय का तुमचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ते स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ध्यान साधनेला पूरक म्हणून नामस्मरण साधनेचा देखील ते अवलंब करत आहे. असं करत असताना जेव्हा नामाची साधना जेव्हा आपण करायला लागतो, नाम जेव्हा नामस्मरण जेव्हा करायला लागतो तेव्हा स्वाभाविकपणे हळूहळू नाम अतिशय शांत होत जात. अतिशय शांतीचा असा अनुभव नामसाधना करत असताना आपल्याला येतो. हे नाम देखील घेत असताना आपण अतिशय शांतपणे नाम जर घेत असू, स्वामीजी म्हणायचे, स्वामी महाजनच म्हणायचे की नाम कसं घ्यावं ते मागे वाघ लागलाय अशा प्रकारे घेऊ नये. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय असं नाम घेऊ नये. तर अतिशय शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम इतकं शांत पद्धतीने जर आपण नाम घेत राहिलो तर सर्व मनातले विचार देखील थांबून जातात आणि मन आपण ध्यान साधनेचा अभ्यास करत असल्यामुळे त्या निर्विचारतेमध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून अतिशय उत्सुक होऊन जात. एका तऱ्हेने नामोच्चार हा देखील त्या निर्विचारतेमध्ये जाण्याकरता म्हणून एक सूक्ष्म अशा तऱ्हेचा अडथळा त्या ठिकाणी वाटायला लागतो. त्यामुळे असं वाटतं की आता नाम पुरे आणि पण ध्यानामध्ये प्रवेश करावा. असं जेव्हा वाटतं तेव्हा शांतपणे ध्यानामध्ये जायला काहीही हरकत नाही. मात्र अशा तऱ्हेचं वाटलं मात्र पाहिजे, अशा तऱ्हेचं एका तऱ्हेची निर्विचारतेमध्ये लीन होण्याची जी उत्सुकता आहे त्यामुळे आपण त्याच्यातून निर्विचारतेमध्ये प्रवेश केला पाहिजे. ध्यान आणि नाम हे अशा तऱ्हेने एकाच ठिकाणी प्रवेश करतात. त्यामुळे अशा तऱ्हेने आपण नाम घेता घेता जर ध्यानामध्ये जर गेलो तर काहीही हरकत नाही. त्या केंद्रामध्ये देखील पूर्वी किंवा शिबिरांमध्ये अशी एक साधनं, नामस्मरणाची साधनं अशा तऱ्हेने आपण करायचो की समजा एक तास नाम आणि ध्यानाची साधना करायची आहे तर त्याच्यामध्ये निम्मा वेळ नाम आणि त्याच्यानंतर ध्यान. हे अशा करता असायचं की त्या नामस्मरणाच्या योगाने अतिशय शांत स्थिती निर्माण होते आणि त्याच्यानंतर स्वाभाविक रीतीने आपल्याला ध्यानाला बसायचं वाटतं. त्यामुळे अशा तऱ्हेने एक अर्धा तास काम घेतल्यानंतर मग अर्धा तास उत्तम प्रतीचं, उत्तम क्वालिटीचं असं ध्यानाचा अनुभव आपल्याला त्या साधनेमध्ये निश्चित प्रकारे असा येतो. त्यामुळे असं जर झालं तर त्यांनी जसं म्हणले की जबरदस्तीने नाम चालू ठेवावे का, तर जबरदस्तीने नाम चालू ठेवू नये, तर स्वाभाविक रीतीने ध्यानामध्ये आपण प्रवेश करावा. आणि आपण जर असा एक संकल्प करून बसलेलो असू, एक नामस्मरणाचा देखील संकल्प असतो, आपण एकांत साधनेमध्ये वैयक्तिक अशा एकांतिक साधनेमध्ये जर नामस्मरण आपण करत असू तर आपण असा एक संकल्प करून बसलेला असतो की अर्धा तास आता मी नाम घेणार आहे. तर अशा तऱ्हेने नाम घेत असताना समजा असं झालं की 10-15 मिनिटांनी आपल्याला वाटलं की आपण ध्यानामध्ये जा, खूप शांत वाटलं आणि आपण ध्यानामध्ये आपण गेलो आणि ध्यानामध्ये गेलं असताना परत असं जर वाटलं की परत विचार निर्माण होत आहे आणि आपण नामस्मरणाचा संकल्प केलेला आहे आणि वृत्ती जर खाली आली, निर्विचारतेमध्ये आपण खाली आलो, तर खाली आल्यावर परत नामस्मरण करायला देखील हरकत नाही. जो आपण नामस्मरणाचा संकल्प केलेला आहे तो नामस्मरणाचा संकल्प अशा रीतीने आपण परत शांतपणे नाम घेत राहून अर्धा तासाने आपण परत तो जे अर्धा तासाचा जो आपण नामस्मरणाचा जो संकल्प आहे त्याप्रमाणे अर्धा तासाची नामस्मरणाची साधना पूर्ण करून ती साधना झाल्यानंतर, नामस्मरण झाल्यानंतर काही क्षण आपण परत शांत बसावं, नाम थांबवून शांत बसावं. नामस्मरणाच्या योगाने जो शांतीचा अनुभव आपल्याला आलेला आहे तो शांतीचा अनुभव पूर्ण आपल्या अंतःकरणामध्ये भरून घ्यावा. काही क्षण या ठिकाणी भूमध्याच्या ठिकाणी दृष्टी ठेवून चिदाकाशामध्ये आपण परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेलो आहोत अशा तऱ्हेचा एक काही क्षण अनुभव घेऊन मग आपण खाली येऊन आपल्या व्यवहारामध्ये परत लागावं. म्हणून हा जो प्रश्न विचारलेला आहे की नामस्मरणाच्या वेळी कधी कधी नाम थांबले जाते आणि ध्यानात बसावेसे वाटते, अशा वेळी नामस्मरण जबरदस्तीने चालू ठेवावे का की थोडा वेळ तसाच जाऊ द्यावा आणि नंतर पुन्हा नाम घ्यावे, अशा तऱ्हेने या प्रश्नाचं सर्व अंगाने आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. क्वचित वेळा ध्यानात मनाची निर्विचारता साधली असताना मधूनच सोहमचा श्वास नकळत घेतला जातो. ही क्रिया आपोआप होते, पुन्हा निर्विचार स्थिती येते, पण सोहम श्वासाची जाणीव राहते. त्यामुळे यात काही चूक होते आहे का, आणि चूक जर होत असेल तर सुधारण्यासाठी काय करावे, असा एक खूप चांगला असं ध्यान साधना करणाऱ्यांना येणारा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आपण ध्यान साधना जी करतो त्याच्यामध्ये सुरुवातीला सद्गुरूंचं स्मरण, परंपरेचं स्मरण, गुरु परंपरेचं स्मरण, त्याच्यानंतर की ध्यानसाधनेचं नेमकं स्वरूप काय आहे ते तो सांगणारा श्लोक आपण म्हणतो, गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. अशा तऱ्हेची जी ध्यानसाधनं आहे की गम आणि आगम, जे श्वास सोडणं आणि श्वास घेणं आणि परत श्वास सोडत असताना गमन आधी श्वास सोडण्याच्या आधी, आधी म्हणजे आधी शून्य, जे श्वास घेतलेला आहे आणि श्वास सोडलेला तर नाही, अशा स्थितीमध्ये गमन आधी शून्य त्या स्थितीमध्ये काही क्षण थांबून राहणं. आणि ही जी थांबून राहण्याची स्थिती आहे ती चित रूप आहे, चैतन्य रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. चिद्रूप दीपम अशी ती स्थिती आहे आणि ती तिमिरापहारम अशी आहे, म्हणजे ती अज्ञानाचा अंधार नाहीसा करणारी अशी ती स्थिती आहे. म्हणजे त्या स्थितीमध्ये आपल्या अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन आपल्याला आपल्या स्वरूपाची त्या ठिकाणी स्थिती प्राप्त होते, स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला त्या ठिकाणी येतो. जसं पतंजली महामुनींनी तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्या स्थितीमध्ये त्या गमनादी शून्यम या स्थितीमध्ये तदा द्रष्टुः म्हणजे आपण पाहणारे आपण स्वरूपे अवस्थानम स्वरूपामध्ये अवस्थित होतो. अशा तऱ्हेने या साधनेचं स्वरूप सांगणारा श्लोक म्हणून मग आपण सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे, तत्वम सोहम सहा, ओम तत्वम सोहम सहा असं पुरुष वर्ग, श्रीम तत्वम सोहम सहा असं भगिनी वर्ग, या तत्वोपदेशाचं तीनदा स्मरण करून मग आपण ध्यानाला बसतो. ध्यानाला बसण्याच्या आधी आपण सोहमचे दीर्घश्वास घेतो. सोहमचे दीर्घश्वास म्हणजे श्वास ते आपण मध्यमेतून घेतो, थोडेसे दीर्घ पद्धतीने घेतो आणि श्वास घेत असताना मनातल्या मनात सो असा उच्चार आपण करतो. सो असा उच्चार करून आपण गुरुमध्याच्या ठिकाणी काही क्षण थांबतो आणि काही क्षण थांबून त्या ठिकाणी आपण निर्विचार स्थितीमध्ये परमात्म स्वरूपाशी एकरूपतेच्या भावनेमध्ये थांबून आपण हम असा उच्चार करत परत श्वास सोडतो. ही जी प्रक्रिया जी आहे, सुरुवातीच्या दीर्घ श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती आपण जास्त वेळा नाही, 5-7 वेळाच आपण ती करतो. आणि असे करून झाल्यानंतर परत या ठिकाणी लक्ष ठेवून आपण ध्यानाचा अभ्यासाकरता म्हणून बसतो. ध्यानाचा अभ्यास म्हणजे साक्षीत्वाचा अभ्यास, विचारांकडे साक्षी होऊन पाहण्याचा अभ्यास. सुरुवातीला आपण जेव्हा संकल्पपूर्वक ध्यानाला बसतो तेव्हा आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर काहीच विचार नाहीत असं काही क्षण काही वेळ आपल्याला जाणवून जातो. पण त्याच्यानंतर मात्र काही विचार उठायला सुरुवात होते. आता हे विचार उठल्यानंतर काय करायचं? तर विचार उठल्यानंतर त्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहिजे, त्या विचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. त्या विचारांपासून आपण अत्यंत वेगळे साक्षी आहोत अशा तऱ्हेची साक्षीची वृत्ती आपल्या ठिकाणी बांधवून घ्यायची. आणि साक्षीच्या वृत्तीनी साक्षीत्वाच्या वृत्तीनी त्या विचारांना बाजूला सारायचं. एक विचार उठला त्याच्याकडे आपण साक्षीत्वाने पाहिलं तो सोडून दिला आणि पुढचा विचार तर उठायचा आहे. या स्थितीमध्ये परत निर्विचार अवस्था त्या ठिकाणी प्रत्ययाला येते. असा ध्यानाचा अभ्यास करत असताना इतकी साक्षीत्वाची वृत्ती इतकी पक्की होते की त्या ठिकाणी निर्विचार विचारच नाही आणि साक्षीत्वाची वृत्ती देखील थांबून जाते. विचारच नाही
तर कशाकडे साक्षीत्वरी पाहायचं? साक्षीची वृत्ती देखील राहत नाही, केवळ निर्विचार स्थितीमध्ये या चित गगनामध्ये चिदाकाशामध्ये आपण परमात्मरूप होऊन राहतो. या स्थितीमध्ये मन आणि प्राण हे दोन्ही लीन होऊन जातात. अतिशय एकरूपत्वाची तद्रूपत्वाची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर प्राण देखील थांबून राहतात आणि अशी स्थिती होते की श्वास देखील थांबून राहतात आणि त्या स्थितीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशा प्राणवायूची आवश्यकता मात्र असते आणि ते प्राणवायू घेण्याकरता म्हणून श्वास चलित होतात. श्वास ज्ञानवंतांनी वर्णन केले की भगवंतांनी वर्णन केले की नासाभ्यंतर चालणव, या एवढ्याच याच्यामध्ये ते श्वास चालू राहतात, चालू राहावे. पण साधकाला त्या तदुपतीच्या स्थितीमध्ये श्वास थांबून राहिलेले आहेत हे देखील तो विसरून जातो आणि मग एकदम श्वास चलित होतात, श्वास घेतले जातात आणि श्वास घेतल्यानंतर काही वेळ ती निर्विचारतेची स्थिती थोडीशी चलित झाल्यासारखी वाटते. मग त्या स्थितीमध्ये त्यांनी जे म्हणले की न कळत सोहमचा श्वास घेतला जातो आणि हा सोहमचा श्वास अशा करता घेतला जातो की ती स्थिती तर टिकून राहते आहे पण आपल्याला लागणारे प्राणवायू जे आवश्यक जो आहे, श्वास जो आहे, तो पण घेतला जातो आहे. ती स्थिती पण टिकून ठेवली जाते आहे. ही अतिशय उत्तम अशा तऱ्हेची स्थिती आहे. उत्तम अशी ध्यानाची ध्यानाचा असं एक गमक आहे. त्याच्यामध्ये या सोहम श्वासाची जी जाणीव जी आहे ती जेवढा आपण घेतो तो श्वास तेवढ्या वेळेत राहते पण तो श्वास देखील तो सूक्ष्म असा सोहमचा श्वास घेतल्यानंतर तो श्वास देखील थांबतो आणि त्या स्थितीमध्ये साधकाला श्वासोश्वास निर्विचारतेची स्थिती चलित न होता आपण घेतला जातो आहे आणि त्या स्थितीमध्ये तो थांबून राहिलेला आहे. एकरूपतेच्या स्थितीमध्ये तो अतिशय शांत स्थितीमध्ये असा थांबून राहिलेला आहे. ही ध्यानाची अतिशय उत्तम अशी स्थिती आहे. ही उत्तम स्थिती खरोखर सद्गुरू कृपेनेच आपल्याला प्राप्त होते. याच्यामध्ये अशा तऱ्हेची सूक्ष्म रीतीने सोहमचे श्वास घेणं याच्यामध्ये काही चूक अशी नाही. त्यामुळे ती चूक त्यांनी जर म्हणले की सुधारण्यासाठी काय करावे, काही करायची आवश्यकता नाही. सूक्ष्म असे सोहमचे श्वास आपोआप घेतले जावेत, ते श्वास देखील थांबावेत, परत आपण एकरूपत्वाच्या स्थितीमध्ये शांतपणे थांबून राहावं. अशा तऱ्हेचे उत्तम ध्यानाचा अभ्यास, उत्तम ध्यानाची स्थिती सद्गुरु कृपेने दिवसेंदिवस आपण अनुभवत राहावं आणि अशा तऱ्हेची ध्यानाची स्थिती झाल्यानंतर मग व्यवहारकाळी या स्वरूपाचं अनुसंधान आपल्याला लागून राहावं, अनुसंधान लागून राहावं आणि त्या आनंद स्थितीमध्ये आपण सर्व जीवन आपलं व्यतीत व्हावं हेच सद्गुरूंना अभिप्रेत असतं. गमागमस्यम गमनादी शून्यम चित्रूप दीपम तिमिरापहारम मग पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामी हंसम परमात्मरूपम. त्या परमात्मरूपी हंसाला परमात्म स्वरूपामध्ये आपण अखंड एकरूपत्वाच्या भावनेने राहावं याच्यासारखी उत्तम अशा साधकाच्या अभ्यासाची स्थिती दुसरी नाही असं वाटतं.
यानंतर सद्भक्त विलासदादा एक भजन सांगतील, त्यांच्या पाठोपाठ आपण म्हणूया.
श्रीराम सध्या गणेशोत्सव चालू आहे तेव्हा शेठ सरांनी मला सांगितलं गणपतीचं एखादं भजन सांगशील का, म्हणून सांगतो पण जरा वाद्य पण आणलेलं वाजायला. जय गणराया श्री गणराया जय गणराया श्री गणराया
जय गणराया
श्री गणराया जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोर्या
जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति
जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोर्या
जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोर्या
सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या
सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या
अष्टविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या
अष्टविनायक मंगलदायक
जय गणराया श्री गणराया
जय गणराया श्री गणराया
जय गणराया श्री गणराया
जय गणराया श्री गणराया
सिद्धिविनायक मंगलदाता
सिद्धिविनायक
सिद्धिविनायक मंगलदाता
सिद्धिविनायक मंगलदाता
सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या
सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति
मोर्या अष्टविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या
अष्टविनायक मंगलदायक
सिंदूर वदना मंगल चरणा मंगलमूर्ति मोर्या जय गणराया श्री गणराया
जय गणराया श्री गणराया
मंगलमूर्ति मोर्या सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति
मोर्या
अष्टविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या जय गणराया श्री गणराया सिद्धिविनायक मंगलदाता सिद्धिविनायक मंगलदाता सिद्धिविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या अष्टविनायक मंगलदायक मंगलमूर्ति मोर्या सिंदूरवदन मंगलचरण मंगलमूर्ति मोर्या 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 गणपति बाप्पा मोर्या गणपति बाप्पा मोर्या मंगलमूर्ति मोर्या मंगलमूर्ति मोर्या मंगलमूर्ति मोर्या मंग मंगल मूर्ति मोरिया मंगल मूर्ति मोरिया मंगल मूर्ति मोरिया मंगल मूर्ति गणपति अप्पा
परमार्थामध्ये ध्यानाने भगवंताविषयी भाव निर्माण होऊ शकतो का? ध्यानाने बुद्धी तीक्ष्ण होते, मग तो तर बुद्धीच्या पलीकडे आहे. मग भाव निर्माण होण्यासाठी काय करावं? तत्स आपण सुनीलदादांकडनं ध्यानाविषयी साध्यंत वर्णन ऐकलं. ध्यानाने भगवंताविषयी भाव निर्माण होऊ शकतो का? याचं उत्तर, ध्यान हे भगवंताविषयी भाव निर्माण करण्यासाठीच आहे. त्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाने ध्यान हे केलं जात नाही. भाव म्हणजे काय हे मात्र आपल्याला निश्चित समजलेलं असलं पाहिजे. कधी कधी भाव म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात खूप पाणी येणं म्हणजे भाव असं वाटतं, किंवा एखादी व्यक्ती एकदम मूर्छितावस्थेत जाते भावानी भावातिरेकानी, त्यामुळे तो भाव आहे असं आपल्याला वाटतं. परंतु भाव याचा परिशुद्ध अर्थ असा की भगवंताच्या अस्तित्वामध्ये राहणं, परमात्म्याशी एकरूपतेमध्ये राहणं. स्वरूपानंदांनी भावाची व्याख्या अशी केली की परमात्म्याचा कुठेही अभाव न जाणवणं याला भाव असं म्हणायचं. ध्यानाने हेच व्हायला पाहिजे. आपण सोहम ध्यान जे करतो, सहा अहम असा जो त्याच्यामध्ये भाव आहे, तर तो भाव असं सांगतो की परमात्म स्वरूप हे माझ्या ठिकाणी आहे. परमात्मा म्हणून अजून कुठेतरी शोधत मी बसणार नाही, तर माझ्या अंतःकरणातच परमात्म्याचा प्रकाश आहे आणि तोच मी आहे. हा भाव ध्यानामध्ये निर्माण होणं हे ध्यानाचं उद्दिष्ट आहे. यापेक्षा असा भाव निर्माण होत नसेल तर त्या ध्यानाची नीट तपासणी आपण सद्गुरूंकडनं करून घेतलेली पाहिजे. पुढे प्रश्न असा विचारला की ध्यानाने बुद्धी तीक्ष्ण होते, मग तो तर बुद्धीच्या पलीकडे आहे. हा नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आहे. यो बुद्धे हे परतस्तु सहा असा सिद्धांत आहे, आणि असा सुद्धा सिद्धांत आहे की दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी असा सुद्धा सिद्धांत आहे. आणि बरेचदा आपण अशा सिद्धांतांच्या वरवर दिसणारा जो परस्पर विरोध असतो, त्या परस्पर विरोधामध्ये पुष्कळ अडकून बसतो आणि आपल्या ध्यानाचा जो क्रिएटिव्ह टाईम असतो तो वाया घालवतो असं मला वाटतं. आपल्या ध्यानातला जो उपयुक्त वेळ असतो तो आपण वाया घालवतो असं मला वाटतं. ध्यानाने बुद्धी तीक्ष्ण होते याचा अर्थ, आपल्या बुद्धीला जे नाना प्रकारचे तर्क करायची जी सवय लागलेली असते ती ध्यानाने हळूहळू कमी होते. जितके तर्क कमी होतात तितकी बुद्धी तीक्ष्ण होते. जसं खिळ्याचं टोक असतं, खिळ्याचं टोक जर का बोथट असेल तर खिळा आपला विवक्षित काम करू शकत नाही. खिळा ज्या कामासाठी वापरला जातो ते काम खिळा करू शकणार नाही. बुद्धीचं सुद्धा तसंच असतं. बुद्धीचं जर का काम असेल परमात्म्याचा वेध घेणं, तर ती बुद्धी अनेक विचारांचा जर का वेध घेत असेल, अनेक वृत्तींचा वेध घेत असेल, तर ती बुद्धी तीक्ष्ण राहू शकणार नाही. ती बोथट झालेली बुद्धी असते. म्हणून ध्यानामध्ये आता सुनीलदादांनी आपल्याला सांगितलं की वृत्तीपासून अलिप्त राहण्याचा आपण प्रयत्न करतो, वृत्तींपासून वेगळं राहण्याचा आपण प्रयत्न करतो. वृत्तींपासून वेगळं राहिलो की वृत्तींना प्रतिसाद आपण देईन असे होतो, आणि वृत्तींना प्रतिसाद देणं हे बुद्धीचं काम आहे, हे बुद्धीचं फंक्शन आहे. ज्या वेळेला प्रतिसाद देणं थांबतं त्यावेळेला आपली बुद्धी आपोआप शांत होते, त्याला शास्त्रीय भाषेत सूक्ष्म होते असं म्हणतात. आणि सूक्ष्म होते याचा अर्थ त्या बुद्धीचंच बोधामध्ये रुपांतर होतं. बुद्धी आणि बोध हे शब्द एकाच धातूपासून निर्माण झालेले आहेत. त्या बुद्धीचंच बोधामध्ये म्हणजे अंडरस्टँडिंग मध्ये सहा अहम हा हे घोषवाक्य न राहता तो आपल्या अनुभूतीचा भाग व्हायला लागतो. कारण आपण सुरुवात तर सोहम या घोषाने करतो, या जपाने करतो, आणि मग तो जप थांबवून आपण ध्यान करतो. पण हे सगळं आपल्याला कुणीतरी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून आपण करत असतो. आपल्या वृत्तीवर ते अरूढ झालेलं नसतं, आपण त्या बोधामध्ये गेलेलं नसतं. बुद्धी जशी जशी सूक्ष्म होईल तशी तशी त्या बुद्धीचंच बोधामध्ये रुपांतर होणार. म्हणून बुद्धीला तर्काने तो सापडणार नाही, पण बुद्धी जेव्हा अग्र सूक्ष्म होत होत परमात्म्याशी एकरूपतेची अनुभूती घेते त्यावेळेला त्या बुद्धीचंच बोधात रुपांतर होतं. त्यामुळे तो बुद्धीच्या पलीकडे आहेच, पण बुद्धीशिवाय तो सापडते. बुद्धीच्या सूक्ष्मतेमध्ये परमात्म्याचा वेध आपल्याला घेता येतो. आणि मग पुन्हा विचारलं, मग भाव निर्माण होण्यासाठी काय करावं? भाव निर्माण होण्यासाठी ध्यान करावं. भाव निर्माण होण्यासाठी म्हणजे परमात्म्याचा अभाव नाही अशी वस्तुस्थिती आपल्या जीवनात उतरण्यासाठी आपल्याला ध्यानात पुन्हा 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 परमात्म्याशी एकरूपतेचे काही क्षण, काही क्षणार्ध, क्षणाचे काही भाग असे प्राप्त करून घ्यायला लागते. म्हणून तर साधना खूप वर्ष करायला लागते. त्याचं कारण असं असतं की खूप वेळ रोज आपण समजा एक तास ध्यानाला बसलो तर त्या एक तासामध्ये असा कुठेतरी थोडासा असा कालखंड आपल्याला मिळतो ज्याची आपल्या घड्याळाच्या काट्यावर मोजदाद सुद्धा कधी कधी करता येत नाही, की ज्या वेळेला आपल्या बुद्धीचे तर्क थांबून ती बुद्धी बोधरूप झालेली असते, परमात्म्याशी एकरूप झालेली असते. असे कण कण क्षण क्षण जमा करत करत आपल्या संपूर्ण जीवनावर तो बोध आरूढ होतो, आपल्या संपूर्ण जीवनाला तो व्याप्त करतो, आणि त्यालाच भाव असं म्हणतात. भगवंताच्या चरणांवर मस्तक ठेवताना, स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवताना आपल्या डोळ्यातून अश्रू आले तर तेवढाच फक्त भाव, असा भावाचा एवढा मर्यादित अर्थ आपण घेऊया नको. भावाचा खरा अर्थ असा आहे की भाव म्हणजे परमात्म्याच्या अभावाचा पूर्णपणे अभाव जिथे आहे तो, म्हणजे परमात्म्याची उपस्थिती, परमात्म्याचं अस्तित्व क्षणोक्षणी आपल्याला आतून जाणवत राहणं, याला भाव असं म्हणतात. आणि तो भाव निर्माण होण्यासाठी काय करावं, आता याचं उत्तर मी देतच नाही. भाव निर्माण होण्यासाठी ध्यानाला बसावं.
शिष्याने सद्गुरूंना नमस्कार कसा करावा? नमस्कार करताना कोणती पारमार्थिक मागणी करावी, अथवा पारमार्थिक मागणी देखील करू नये का, असा प्रश्न आहे. असाच अजून एक प्रश्न आलाय, सद्गुरूंना नमस्कार करताना काय भाव असावा की मन निर्विकार ठेवावे? नमस्कारामध्ये नम्रता हवी. नमस्काराची क्रिया ही विशिष्ट क्रिया आहे, त्याच्यामध्ये आदर हवा. नमस्काराच्या क्रियेमध्ये नम्रता हवी. नमस्काराच्या क्रियेमध्ये शरणागती हवी. नमस्काराच्या क्रियेच्या वेळी, क्रियेच्या पूर्वी आपण मस्तक आपल्या सद्गुरूंच्या चरणांवर ठेवतो आहोत, याचा अर्थ आपली बुद्धी त्यांना समर्पित होते आहे असा भाव असावा. त्याच्याही पुढे जाऊन आपण व्यक्तित्वानी न उरण्यासाठी नमस्कार करतो आहोत असंही नमस्काराचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि तनू मनू जीवे चरणासी लागावे, म्हणजे शरीर या भावाने नमस्कार करो, मन देखील शरणागत होऊन नमस्कार करो, बुद्धी स्वतःचा अहंकार सोडून नमस्कारामध्ये सहभागी होवो, आणि जीवानी वोहळे हेच करावे जे गंगेचे अंगे मिळावे. ओहळांनी जर काही करायचं असेल तर गंगेला मिळून जावं. मग जरी गंगा नोहावे तरी तो काय करील असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. एवढं करूनही जर तो गंगा झाला नाही असं होऊ शकत नाही. ओहळ ज्या क्षणाला गंगेला मिळतो त्या क्षणाला त्याच्या पुढे तो गंगा म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारचा भाव असावा. सद्गुरूंचं जे ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होताच येत नाही. काहीही झालं तरी मुक्त होता येत नाही. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जड भास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, अशा सद्गुरूंना आपण शरण जातो आहोत, नमस्कार करतो आहोत, त्यांचा केवढा उपकार आहे. असं असल्यामुळं या नमस्काराच्या क्रियेच्या वेळेला आपण खूप सावध असावं. नमस्कार ही साधना म्हणून करण्याची गोष्ट आहे, उपचार म्हणून करण्याची गोष्ट नाही. असं जर लक्षात आलं आपल्या तर आपला नमस्कार खूप वेगळा होऊन जाईल, खूपच वेगळा. सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींचं प्रवचन व्हायचं, तिथून परत जाताना ते एका फोटोपाशी आठवड्यातून एकदा दोनदा तरी थांबायचे, त्या फोटोकडे डोळे भरून पाहायचे. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या अवतीभोवती कोणीतरी असायचे लोक, ते मधून नमस्कार करत सगळ्यांना, बाजूनी मंडळी उभी असायची, असे ते जायचे. तेव्हा आजूबाजूच्या मंडळींना म्हणायचे की नमस्कार असावा तर असा. तो गुरु नानकांचा नमस्कार होता. गुरु नानकांची एक तस्बीर होती आणि त्या तस्बिरीमध्ये गुरु नानक नमस्कार करताहेत अशी ती तस्बीर होती. असे झुकलेले नानक आणि किंचित अर्धोन्मिलित असे नेत्र आणि चेहऱ्यावर अतिलीन, अति नम्र, अति शरणागत आणि एक प्रकारचे मोहक असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हे जे चेहऱ्यावरचे भाव आहेत ते तुम्ही विश्वास ठेवा की तुमच्या अंतःकरणाचे भाव चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतात, तसे आणता येत नाहीत. हा प्रश्न खूप चांगला आहे, नमस्कार कसा करावा असं जे विचारलेलं आहे, तर नमस्कार करण्याच्या कोणकोणत्या वेळा तुमच्यावर येतात असा मी प्रतिप्रश्न करेन. कधी कधी तुम्हाला नमस्कार करायला मिळतो? तुम्ही कधी कधी नमस्कार करता आणि त्या त्या वेळेला कसा करायचा हा खरा प्रश्न असला पाहिजे. जे हा मी तुम्हाला प्रश्न देखील कसे विचारायचे ते शिकवतोय. याचं कारण, ध्यानाला बसलेले असताना तुम्ही सद्गुरूंना स्मरून नमस्कार करून ध्यानाला बसता, नमस्कार करण्याच्या जर वेळा तुम्ही पाहिल्या तर तुमची आणि सद्गुरूंची भेट होते आणि तुम्ही आठवड्यातून एकदा ज्याचा नमस्काराचा वार आहे त्यांनी नमस्कार करावा. त्याच्याऐवजी आपल्या दिनक्रमामध्ये नमस्काराच्या वेळा कधी कधी येतात आणि इतर वेळेला इतर साधकांकरता कार्यक्रमाच्या मध्ये मनोमन नमस्कार करायला सांगितला जातो. काही विशेष प्रसंग असतात तेव्हा तुम्ही स्वामीजींना भेटायला जाता. तुमच्या अनुग्रहाचा वाढदिवस असेल, दिवाळी असेल, नेहमी केला जाणारा नमस्कार आठवड्यातून एकदा, अशा विशेष प्रसंगी केला जाणारा नमस्कार दिवाळी दसऱ्यासारखा पाडव्यासारखा सण आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळ्या भावाने जाता, योग्यच आहे ते. शिवाय तुमच्या अनुग्रहाच्या पूजेच्या वेळेला तुम्ही जाता, आठवड्यातून एकदा नमस्कार करता आणि मनोमन नमस्कार करता, ध्यानाच्या वेळेला नमस्कार करता, कोणतंही महत्वाचं काम करायला निघालात तर स्वामीजींच्या फोटोसमोर उभे राहता, त्यांना नमस्कार करता. इतक्या वेळा आहेत. रात्री झोपायच्या आधी सद्गुरूंना नमस्कार करता आणि झोपता, सकाळी उठल्यावर सद्गुरूंचं स्मरण करता आणि नमस्कार करता. मी ध्यानाच्या आधी आपण काय काय करावं असं तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. कधी थोडा वेळ अमन असावं, मग सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर असावी, मग त्याच्यानंतर त्यांची एक छोटीशी पूजा करावी आणि मग ब्रह्मानंदम परम सुखतम असे श्लोक म्हणावेत असं मी तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला असं सांगितलं की कधी अनुग्रहाच्या वेळेला जो प्रसंग घडला त्याचं स्मरण करावं आणि जणू त्यांच्याकडून आपण अनुग्रह घेत आहोत अशा पद्धतीने ते श्लोक म्हणावेत. एकदा ते सांगताहेत, एकदा आपण म्हणतो आहोत. कधी त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नाही, म्हणजे खरंच आपल्याला आपली आई असताना, वडील असताना, आपल्याला पत्नी असताना, आपल्याला पती असताना, आपल्याला मुलं असताना म्हणजे आपण पिता असताना, आपल्याला नातवंड असताना म्हणजे आपण आजोबा असताना, आपण नातू असताना म्हणजे आपल्याला आजी आजोबा असताना, यापैकी कोणी मला नाही, जगतामध्ये मला कोणीही नाही, मला माता नाही, पिता नाही, बंधू नाही, कोणीच नाही, मला घर देखील नाही, कोणीही नसलेल्या मला फक्त माझे सद्गुरु आहेत असं भावावं. तुमच्या लक्षात येईल की अशी भावना जर केली तर ध्यानाच्या आधी तुम्ही सद्गुरूंना करत असलेला नमस्कार आणि नमस्कारपूर्वक तुम्ही म्हणत असलेले श्लोक हे किती खोलातून येतील तुम्ही कल्पना करा. तुम्ही अनुग्रहाचा प्रसंग आठवला आणि तो परत एकदा तुमच्या मनश्चक्षूंसमोर चाललेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही श्लोक म्हणत आहात, नमस्कार केला त्यावेळेला, तसा नमस्कार परत एकदा मनोमन करता आहात, प्रत्यक्ष नमस्कार करताना मात्र कसलंही मॅन्युअल बनवू नका. सद्गुरूंना प्रत्यक्ष नमस्कार करायच्या आधी जेव्हा घरी नमस्कार करता, फोटोला नमस्कार करता, ध्यानाच्या वेळेला डोळे मिटून त्यांचं स्मरण करून नमस्कार करता, रात्री झोपायच्या वेळेला नमस्कार करता, उठल्यावर नमस्कार करता, परगावी गेलेले असताना कई हे बिरडे भेटेल, कई तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी, असं तुम्हाला वाटलेलं आहे आणि तुम्ही नमस्कार करता आहात. या ज्या घटना आहेत या घटनांचे खोल संस्कार सद्गुरूंना नमस्कार प्रत्यक्ष करत असताना याच्यापैकी काही आठवू नका. त्यावेळेला कुठलंही मॅन्युअल नको, त्यावेळेला फक्त ते आहेत आणि त्यांचे तुम्ही, त्यांचा मी आहे, बस एवढा भाव पुरे. पण या भावाचं देखील सतत स्मरण करू नका, तो भाव सतत येईल, तो भाव आपोआप येईल असं मी तुम्हाला सांगेन, तो आपोआप येईल. याच्यापैकी कोणता तरी एखादा भाव आपोआप उद्दीपित होईल. अर्थात त्यावेळेला तुम्ही नम्र असाल, शरणागत असाल, तुमची बुद्धी वाहिलेली असेल. बुद्धी वाहणं याचा अर्थ असा की एकदा एक साधक कोणती तरी केंद्रातलीच गोष्ट स्वामीजींना सांगायला आले. ते मला बरोबर घेऊन गेले. ते केंद्रात काही ना काहीतरी स्वामीजींचं नेहमी लक्ष असायचं, इथं झुंबर लावा, तिथं अमुक करा, इकडं वॉलपेपर लावा, तिकडं अमुक फोटो लावा. माया अपार्टमेंट चं ध्यान मंदिर नवीन उभारलं जात होतं तेव्हाची गोष्ट आहे. आपल्या इथं असं असं पाहिजे असं ते म्हणाले. आपण असं जाजम घेऊ, असे साधक बसले पाहिजेत. आणि प्रत्येक वेळेला स्वामीजींना विचारत होते की स्वामीजी समजलं का तुम्हाला, असं विचारत होते. म्हणजे याचं कारण ते अगदी विचार करून आलेले होते काय करायला पाहिजे, आणि ते विचारत होते स्वामीजी समजलं का तुम्हाला, समजलं का, आपल्याला एवढा खर्च येईल पण तुम्ही काही काळजी करू नका, समजलं का, असं विचारत होते. ते गेल्यावर स्वामीजी म्हणाले की जो सद्गुरूंना म्हणतो की समजलं का तुम्हाला, तो शिष्यच नाही, असे उद्गार स्वामीजींनी काढले. म्हणजे आता कसा करू नये हे मी तुम्हाला सांगतोय. ते नमस्कार करून गेले पण स्वामीजींना विचारत होते की तुम्हाला हे समजलं का, ते तुम्हाला समजलं का. एकदा एका साधिकेचा आणि स्वामीजींचे मतभेद झाले आणि त्या तीव्रतेने स्वामीजींशी बोलत होत्या आणि सगळं बोलणं झाल्यावर नमस्कार करून गेल्या. हा नमस्कार कसा असेल तुम्ही कल्पना करा. एक गृहस्थ नेहमी रामकृष्णांकडे यायचे. रामकृष्णांनाही ते आवडत असत. नमस्कार केल्यानंतर रामकृष्णांना म्हणाले, जरा थाकरले आणि म्हणाले, हा पुजारी बुवा, आता तुम्ही गंगेकाठी कुठे दिसत नाही, असं म्हणाले आणि केले. रामकृष्ण म्हणाले की याला बहुतेक जास्त पैसे मिळायला लागलेले दिसतात, असं रामकृष्ण म्हणाले. त्यामुळे शिष्यांनी सद्गुरूंना नमस्कार करावा. नमस्कार कधी कधी एखादी व्यक्ती नमस्कार करते ते पाहून देखील भाव उद्दीपित होतात. तो तर कशा भावाने नमस्कार करत असेल ही त्याच्या अंतरीची खूण असते, आपल्याला ती माहीत देखील नाही, कळत देखील नाही. पण वरून जे दिसतं ते देखील इतकं भक्तिमय असतं, इतकं मोहक असतं. नमस्कार करताना कोणती पारमार्थिक मागणी करावी खरं म्हणजे परमार्थामध्ये मागणी बसतच नाही. जेव्हा मागणं होतं तेव्हा जो दाता आहे किंवा देणारा आहे किंवा सर्वज्ञ आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजता असा अर्थ होतो. तुम्ही जरा मला माफ करा, मी एका वेगळ्याच पातळीवरून उत्तर देतोय. जणू त्याला समजत नाहीये तुम्हाला काय हवे ते, त्याला कळत नाहीये पण तुम्हाला कळते की तुम्हाला काय हवंय. असं असल्यामुळं तुम्ही त्याला सांगताय की तू मला अमुक अमुक दे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोगत. चिंतन नुसतं जरी केलं एखाद्या गोष्टीचं तरी मनोगत रोकडं पुरवलं जाईल अशा भावांनी परमात्मा पांडुरंग उभा आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. पण याचाही असा पण आहे की काही मागायचं नाही, कारण देणाऱ्याला समजतं तुमच्या कल्याणाचं ते तो देईलच. समर्थांनी बुद्धी दे रघुनायका असं म्हटलेलं आहे, ते मागणं फार चांगलं समजलं जातं. पारमार्थिक चिंतकांनी जर काही मागायचं असेल तर बुद्धी द्यावी हे जे समर्थांचं मागणं आहे हे फार उत्तम मागणं आहे व्यक्तिगत मागणं म्हणून, कारण बुद्धी नसेल तर बाकी काही दिलं तरी काहीच उपयोग होत नाही. पण मी याच्यावर चिंतन करत असताना मला समर्थांचं हे म्हणणं 100% मान्य आहे आणि सर्व चिंतकांचंही म्हणणं 100% मान्य आहे की बुद्धीच मागावी. पण बुद्धीही शरणागत ठेवून नमस्कार केला तर बुद्धी मागण्याची वेळच येणार नाही. समर्थांनी हे जे म्हटलेलं आहे ते आपल्याला समजावं म्हणून म्हटलंय असा मग मी नंतर अर्थ काढला की काय मागावं हे कळत नाही त्यांना, मग निदान बुद्धी मागणं हे तरी कळू देत. स्वतः समर्थांनी बुद्धी मागितली असेल असं वाटत नाही असं मी माझ्यापुरता अर्थ काढला. कारण तुम्ही एखाद्याला तुमचं मस्तक हे किती महत्वाचं आहे ते मस्तक एखाद्याच्या चरणावर ठेवता याचा अर्थ काय आहे, तेव्हाच तुम्ही बुद्धी वाहिलेली आहे. आता ही जी बुद्धी वाहिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परत जाता तेव्हा तुमची बुद्धी काय काम करेल हे तुम्ही ज्याच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याच्या कृपेने होईल ना, व्हायला पाहिजे आणि होतं असा भक्तांचा भाव आहे. पण आपल्याकरता समर्थांनी आपल्याला समजण्यासाठी म्हणून ही बुद्धी मागितली आणि हे मागणं चांगलं. मला भक्ती दे, प्रेम दे, वैराग्य दे, ज्ञान दे, हे मागणं चांगलं. पण न मागता देखील जर तशा रीतीने तो नम्र झाला तर न मागता देखील ते सगळं होईल, होणारच, व्हायलाच पाहिजे. असं असल्यामुळं पारमार्थिक मागणी देखील करूच नाही असं मी म्हणे. आपलं हित अहित सगळं त्याला कळतं. म्हटलंच आहे, अथवा पारमार्थिक मागणी देखील करू नये का? खरंच करू नये. पारमार्थिक मागणी करण्याचा देखील काही संबंध येत नाही, कारण ज्याच्या सर्व दोर ज्याच्याकडे तुम्ही सोपवले आता तो घेईल ते ताब्यात. त्याच्यानंतरही तुम्ही मागणी करता म्हणजे त्यांना तुम्ही डिक्टेट करता असा त्याचा अर्थ होत नाही का? होतो. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे उंची उदक पडले ते तळवटवरी ये उगेले. उंचावरून पडलेलं पाणी जसं सहज खाली येतं तसं नमस्कार केल्यामुळं उंचावर असलेले तुम्ही परमात्म्यापुढे सहज नम्र होता. मग परमात्मा तुमच्याबद्दल बघून घेईल. तुमच्या बुद्धीची शुद्धता, सूक्ष्मता, मनाची शुद्धता, अंतःकरणाची शुद्धता, चित्ताची शुद्धता ही सगळी त्याच्यामधून होईल, होणारच. अशा प्रकारचं हे खूप चांगला प्रश्न आहे. बरेच दिवस या गठ्ठ्यामध्ये या प्रश्नांमध्ये हा वेगळा पाचव्या रविवारचा गठ्ठा आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. आज मी घ्यायचा ठरवला, थोडा वेळ पुढे गेला, अर्थात 5 मिनिटं. पण याचं आपण जितकं चिंतन करू, या नमस्काराकडे साधना म्हणूनच पहा, तर आपल्याला ही साधना दिवसातून किती वेळेला करायला मिळते. आपण शांत असताना अशा प्रकारे जर केलं तर सद्गुरूंच्या प्रत्यक्ष समोर असताना काही नाही, फक्त नमस्कार करणं एवढं ठेवायचं. बाकी मग तेव्हा एवढं सगळं मनात आणायचं, चिंतन करायचं, त्याचाच दबाव नमस्कार करताना राहील आणि नेमका त्यावेळेला तुम्हाला काहीच भाव राहणार नाही, असं होऊ नये. तेव्हा तुम्ही अगदी कोरे करकरी केवळ नमस्कार करणारे नम्र व्हावे, लीन व्हावे, भक्तीनी, शरणागततेने, एवढं पुरे आहे. आणि इतर वेळेला स्वामीजींचे नमस्कार क्रमाक्रमाने बंद झाले. आम्ही दिवसातून 3-3 त्यांना नमस्कार करायचो, 4-4 करायचो. दुकानात जायचो सकाळी, नमस्कार करून परत यायचो. रविवार असायचा, परत एकदा 11:30-12 जायचं, परत नमस्कार करून यायचं. संध्याकाळी जायचं, नमस्कार करून यायचं. रात्री जायचं, त्यांचं रात्री एक केंद्र होतं. असे 4-4 वेळेला नमस्काराची सवय असणारे आम्ही जेव्हा स्वामीजींचे नमस्कारचे वारच आठवड्यातून 3 झाले, तेव्हा फक्त 3 नमस्कार करायला लागलो. केंद्रात रोज, केंद्रात बंद झाले. मग त्यांच्या प्रकृतीमानाप्रमाणे आठवड्यातून खरंच 1 झाले. मग महिन्यातून 1 करावेत का? महिन्यातून 1 झाले, नमस्कारच बंद झाले. जेव्हा प्रथम असे नमस्कार त्यांचे कमी झाले तेव्हाच मी सावध झालो. माझ्या असं लक्षात आलं की एखाद वेळेला काळाची पावलं अशी पडत जातील, तर आणि तेव्हापासून केलेलं आणि आतापर्यंत करतच राहिलेलं चिंतन जे आहे ते चिंतन या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडलं की याचा अभ्यास मग मी केला. प्रत्यक्ष नमस्कार करायला मिळेल त्याच्यापेक्षाही जास्त उत्कट नमस्कार ध्यानाच्या वेळेला व्हायला लागला, इतर वेळेला व्हायला लागला. आणि म्हणून जेव्हा स्वामीजींच्या समोर नमस्कार करायचो तेव्हाही त्यांचा रेसिप्रोकल असतं ते, जैसा भाव जया पाशी तैसा देव तयाशी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी असा, तेही अतिशय प्रेमाने जवळ घ्यायचे. जणू मला खरंच असं वाटायचं की त्यांना हे सगळं समजतं. तेही खूप उत्कट प्रतिसाद द्यायचे असं मला लक्षात आलं. पण ते महत्वाचं नसून आपण आपल्या प्रकारे कशी तयारी करायला पाहिजे, कसा नमस्कार करायला पाहिजे, कसा भाव ठेवायला पाहिजे याबद्दल मी बोललो. हरिओम तत्सत.
अच्छा, कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त वंदनादाई पाचकर पसायदान सादर करतील. तत्पूर्वी 1-2 निवेदनं आहेत. पुढचा 5वा रविवार हा 30 नोव्हेंबर या दिवशी आहे, तेव्हा पुन्हा या 5व्या रविवारच्या निमित्ताने आपण नोव्हेंबर महिन्यात 30 तारखेला इथे एकत्र येणार आहोत. ग्रंथविक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे, सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. नमस्कारासंदर्भामधलं निवेदन आहे. जे प्रथमच आलेले साधक आहेत किंवा परगावहून आलेले आहेत अशा साधकांनी नमस्कार करावा, बाकीच्या साधकांनी मनोमन नमस्कार.
रत्नी तोषा तोषो निमज द्यावे पसाय जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवासे दुरितासे विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो ते वाचील तो ते लाहो प्राणी जात वर्ष तसकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माली आई हनवरत भूमंडळी भेट तूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता
स्वामी मकरंदनाथ महाराज की जय।
सब संतन की जय जय जय।